आकाशवाणी नागपूर, मेधा नांदेडकर आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. उद्यापासून दिल्लीत सुरू होणाऱ्या 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला एकूण 4 कोटी रुपयांचा निधी देण्याचा राज्य सरकारचा निर्णय. शेगाव इथं संत गजानन महाराजांचा 147वा प्रकट दिन उत्साहात साजरा. यवतमाळ जिल्ह्यात गेल्या 20 वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या नक्षलवाद्याला स्थानिक पोलिसांकडून अटक. आणि विदर्भ आणि मराठवाडा प्रांतातील निवृत्ती वेतनधारकांना जीपीएफ खात्यातील शिल्लक आणि इतर तपशील आता ऑनलाईन पाहण्याची सुविधा उपलब्ध. आता सविस्तर बातम्या. 98वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन उद्यापासून दिल्लीत सुरू होत आहे. डॉ तारा भवाळकर यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या संमेलनाचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. संमेलनाचे स्वागताध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी उपस्थित असतील. दिल्लीतल्या तालकटोरा स्टेडियममध्ये छत्रपती शिवाजी महाराज साहित्य नगरीत 3 दिवस चालणाऱ्या या संमेलनात मान्यवरांच्या मुलाखती, बहुभाषिक कवी संमेलन, विविध विषयांवर परिसंवादाचे कार्यक्रम होणार आहेत. दरम्यान राज्य सरकारनं या साहित्य संमेलनाला एकूण 4 कोटी रुपयांचा निधी देण्याचा निर्णय घेतला आहे. दरवर्षी साहित्य संमेलनासाठी 2 कोटी रुपये दिले जातात, मात्र या संमेलनाचं उद्घाटन पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते होणार आहे. साहित्यिक आणि साहित्य रसिकांवरचा वाढलेला खर्च, संमेलनाचं वेगळेपण यासारख्या कारणांमुळे मुख्यमंत्री फडणवीस यांनी या संमेलनासाठी अतिरिक्त 2 कोटी रुपये द्यायला विशेष बाब म्हणून मंजुरी दिली आहे. विदर्भाची पंढरी म्हणून ओळख असलेल्या बुलडाणा जिल्ह्यातील शेगाव इथल्या संत गजानन महाराजांचा आज 147वा प्रकट दिन अत्यंत उत्साहात आणि भक्तिभावानं साजरा होत आहे. संत गजानन महाराज पहिल्यांदा 1878 फेब्रुवारी महिन्यात माघ कृष्ण सप्तमीला शेगाव इथं दिसले होते. हा दिवस गजानन महाराजांचा प्रकट दिन म्हणून दरवर्षी राज्यभर विविध धार्मिक कार्यक्रमांनी साजरा केला जातो. यानिमित्त राज्यभरातून लाखो भाविक गजानन महाराजांच्या दर्शनासाठी शेगावमध्ये दाखल झाले आहेत. गणगण गणात बोतेच्या नामात संत गजानन महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त राज्यभरातून हजारो वारकरी दिंड्या शेगाव नगरीमध्ये दाखल झाल्या आहेत. महाराजांचं दर्शन घेण्यासाठी भक्तांची सकाळपासूनच शेगाव नगरीमध्ये रीघ लागली असून गर्दी बघता गजानन महाराजांचं मंदिर आज 24 तास सुरू राहणार आहे. बुलडाणा जिल्ह्यातही ठिकठिकाणी गजानन महाराजांचा प्रकट दिनानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांसह महाप्रसादाचं आयोजनही करण्यात आलं आहे. नागपुरातील संत गजानन महाराज मंदिरात सकाळपासूनच भाविकांनी त्यांच्या दर्शनासाठी गर्दी केलेली दिसत आहे. नागपुरातील झेंडा चौक महाल येथील मंदिरांच्या वतीनं महाराजांची पालखी आणि शोभायात्रा काढण्यात आली. अनेक मंदिरांमध्ये आज महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं आहे. ग्रीन शिपिंग कॉन्क्लेव्ह 2025 आंतरराष्ट्रीय सागरी संघटनेचे महासचिव आर्सेनियो डॉमिनिक्स आणि केंद्रीय बंदरे, जहाज बांधणी आणि जलमार्ग राज्यमंत्री शंतनू ठाकूर यांच्या उपस्थितीत आज उद्घाटन मुंबईतल्या पवई इथं करण्यात आलं. कार्बन उत्सर्जन कमी करण्यात या परिषदेचं महत्व असल्याचं शंतनू ठाकूर यांनी सांगितलं.
तो हम लोग चाहते हैं पूरा वर्ल्ड इंफ्रास्ट्रक्चर कैसे चल रहा है ग्रीन शिपिंग के लिए, इसीलिए आईएमए ने भी आज ज्वाइन किया. इधर हम लोगों की समझने में सुविधा होगा कि फर्स्ट वर्ल्ड कंट्रीज कैसे इसको यूज करते हैं. तो आई थिंक हम लोगों का जो टारगेट है कि 45% कार्बन एमिशन हम लोग रिड्यूस करेंगे, तो उन्होंने अप्रिशिएट किया क्योंकि उन लोगों का टारगेट 25-27% है.
दिल्लीच्या नवीन मुख्यमंत्री म्हणून रेखा गुप्ता यांनी आज शपथ घेतली. दिल्लीतल्या रामलीला मैदानावर झालेल्या या शपथग्रहण सोहळ्यात दिल्लीचे नायब राज्यपाल व्ही के सक्सेना यांनी गुप्ता यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. प्रवेश वर्मा यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष JP नड्डा, विविध केंद्रीय मंत्री, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्यासह भाजपा शासित राज्यांचे मुख्यमंत्री यावेळी उपस्थित होते. पदभार स्वीकारल्यावर त्यांनी विकसित दिल्ली करण्याचा संकल्प बोलून दाखवला.
आज हम सचिवालय में आके मुख्यमंत्री कार्यालय में मैंने चार्ज भी संभाल लिया है और शाम को तुरंत आज की डेट में कैबिनेट की मीटिंग भी रख ली गई है. जो मिशन विकसित दिल्ली का है उसको पूरा करने के लिए लगातार काम किया जाएगा, एक भी दिन उसमें से व्यर्थ नहीं होगा और एक एक कमिटमेंट जो हमारी दिल्ली से है उसे पूरा करेंगे.
दरम्यान रोहिणी विधानसभा क्षेत्रातून निवडून आलेले विजेंद्र गुप्ता यांची दिल्ली विधानसभेचे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्ली इथं एनडीएच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची बैठक घेतली. या बैठकीला केंद्रीय मंत्री अमित शाह, राजनाथ सिंग आणि जेपी नड्डा देखील उपस्थित होते. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू आणि उपमुख्यमंत्री पवन कल्याण, ओडिशाचे मुख्यमंत्री मोहन चरण मांझी, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव, राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा, दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता, उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य आणि बिहारचे उपमुख्यमंत्री विजय सिंग आदी उपस्थित होते.
या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. यवतमाळ जिल्ह्यात गेल्या 20 वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या नक्षलवाद्याला जिल्ह्यातल्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे. तुलसी उर्फ दिलीप महतो असं या नक्षलवाद्याचं नाव आहे. 1993 पासून तो झारखंडमध्ये नक्षल चळवळीत सक्रिय होता, तर 1999 मध्ये भीतिया दलमचा तो विभागीय कमांडर म्हणून कार्यरत झाला. एकूण 12 सशस्त्र नक्षलवाद्यांच्या गटांचं तो नेतृत्व करत होता. महाराष्ट्रात दाखल झाल्यानंतर त्यानं काही दिवस मोलमजुरी करून काम केलं. त्यानंतर त्यानं यवतमाळ जिल्ह्यात बनावट कागदपत्र तयार करण्यास सुरुवात केली. यामध्ये त्यानं आधार कार्डसह खोटे परवाने तयार केले. यवतमाळ पोलिसांना याबाबतची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी त्याला सापळा रचून अटक केली. याबाबत यवतमाळचे जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली.
ते नक्षल आपल्याकडे 2004 पासून 2000 आतापर्यंत ते आपल्या यवतमाळ जिल्ह्यामध्ये राहत होता. आपल्याला 2 महिन्यापूर्वी काही गोपनीय माहिती मिळाली की इथे एक नक्षल राहतात म्हणून, पण आपल्याला पूर्ण डिटेल नाही मिळाला होता. त्याच्यावर आपण स्पेशल इंटरेस्ट घेऊन वर्कआउट केले. ह्युमन आणि इंटेलिजन्स टेक्निकल इंटेलिजन्स वापर करून आतापर्यंत आपण ते डेव्हलप करून त्याच्यानंतर आपण झारखंड पोलीसच्या सोबत पण कोऑर्डिनेशन करून त्यांच्याकडून कन्फर्मेशन पण घेतले आणि त्यांच्या टीमला पाठवण्यासाठी सांगितले. ते आल्यानंतर आपण ते अटक करून झारखंड पोलिसांच्या ताब्यात दिलेलं आहे.
महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचारी आणि निवृत्त वेतनधारकांना जीपीएफ खात्यातील शिल्लक आणि इतर तपशील आता ऑनलाईन पाहण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. प्रधान महालेखापाल कार्यालयाच्या cag.gov.in/ae/nagpur/en या अधिकृत संकेतस्थळावर ही सुविधा उपलब्ध असल्याची माहिती प्रधान महालेखापाल जया भगत यांनी दिली. या सुविधेमुळे महाराष्ट्र राज्य सरकारच्या विदर्भ आणि मराठवाडा प्रांतातील निवृत्ती वेतनधारक आणि सामान्य भविष्य निर्वाह निधी अभिदात्यांना याचा लाभ घेता येईल. याचबरोबर सामान्य भविष्य निर्वाह निधीच्या जीपीएफ स्लिप्स सहजपणे डाउनलोड करू शकतील. गत 5 वर्षांच्या जीपीएफ स्लिप्स देखील ऑनलाईन उपलब्ध असल्याचं नमूद केलं आहे. ओटीटी प्लॅटफॉर्म्सवर सादर होणाऱ्या कार्यक्रमांमध्ये भारतीय कायदे आणि नीती संहितेचं पालन केलं जावं अशी सूचना माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं केली आहे. यासंदर्भात मंत्रालयानं मार्गदर्शक तत्व आणि डिजिटल मीडिया नीती संहिता नियम जारी केले आहेत. त्याशिवाय ओटीटी प्लॅटफॉर्म्सच्या स्वयंनियमन मंडळांनी अशा आचारसंहितेचं उल्लंघन झाल्यास त्याविरोधात स्वतःहून कारवाई करावी अशी अपेक्षाही मंत्रालयानं व्यक्त केली आहे. राज्याचे कृषी मंत्री आणि सिन्नरचे आमदार माणिकराव कोकाटे यांना नाशिकच्या जिल्हा न्यायालयानं 2 वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. 1995 ते 1997 कालावधीमध्ये माणिकराव कोकाटे यांनी आपल्याला स्वतःचे घर नसल्याचे खोटे कागदपत्र देऊन नाशिकच्या बॉईज टाऊन परिसरातील उच्चभ्रू वस्तीमध्ये मुख्यमंत्री कोट्यातून घर मिळवलं होतं. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. उद्यापासून दिल्लीत सुरू होणाऱ्या 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला 4 कोटी रुपयांचा निधी देण्याचा राज्य सरकारचा निर्णय. शेगाव इथं संत गजानन महाराजांचा 147वा प्रकट दिन साजरा. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. यानंतरचं ठळक बातमीपत्र थोड्याच वेळात 6:15 प्रसारित होईल. नमस्कार.